नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या 8 भाविकांचा मृत्यू. ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ आणि संजय आर्वीकर यांना विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. डीएपी खतांवर प्रतिटन 3,500 रुपये विशेष अनुदान पुढे चालू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. शेतकऱ्यांना डीएपी खताच्या 50 किलोच्या पोत्यावर 1,350 रुपये अनुदान मिळेल, त्याकरता केंद्रीय अर्थसंकल्पात 3,850 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान विमा योजना तसंच पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहान्समेंट उसके एलोकेशन को एनहान्स किया गया 69,515 करोड़ किया गया और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है जिस तरह से इस स्कीम में यूटिलाइजेशन जिस तरह से रिस्पॉन्स मिला है जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया इस स्कीम से उसके कारण इस एलोकेशन को एनहान्स किया गया.
गेल्या 8 वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना 1,70,000 कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पिकं अधिक सुरक्षित होतील आणि नुकसानाची भीती कमी होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉयड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थानं मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. 10,000 लोकांना रोजगार मिळालाय. 5,000 अजून 10 महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉयड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. दरम्यान अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ही बस सेवा सुरू होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे या भागामध्ये वर्षानुवर्ष दळणवळणाची साधनं नव्हती, रस्ते नव्हते आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला सगळा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलंय. रस्त्याचं काम असेल, पीडब्ल्यूडीने केलेलं पुलाचं काम असेल, याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत आणि 75 वर्षानंतर पहिल्यांदा बस सेवा या भागामध्ये सुरू होते. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
नक्षल चळवळीच्या नेत्या तारक्का आणि त्यांच्या 10 सहकाऱ्यांनी काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या C60 जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलाला 5 बस, 14 चारचाकी आणि 30 दुचाकींचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. काल आपल्या विभागाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 15 रुपयांनी कपात केली आहे. मुंबईत आता 19 किलो वजनाचं एलपीजी सिलेंडर 1756 रुपयांना मिळेल. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी जाताना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या 8 भाविकांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा इथं नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्यानं झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले 4 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला. मृतांमध्ये 2 महिलांसह एका 11 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातले सर्वजण अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते. जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधल्या मैदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन 4 भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातले हे सर्व भाविक अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जात होते. विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये कुसुमानील स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्विकर यांच्या आत्मप्रकाश या ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या वाङ्मयीन युगांतर आणि श्रीपू भागवत या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या 14 जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात केळीगव्हाण इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. 5 मेगावॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून परिसरातल्या 6 गावांमधल्या 1100 कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा केला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून 2 दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारी तज्ज्ञांची व्याख्यानं तसंच नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं 59वं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरू होत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. 3 दिवस चालणाऱ्या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक SM रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या 15 जानेवारीपर्यंत वाचन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 बनावट पीक विमा भरणाऱ्या किती शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली याची सविस्तर माहिती देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक निवेदन देऊन गुन्ह्यांची माहिती, अपहाराची रक्कम याविषयी नव्यानं माहिती देण्याची मागणी केली. परभणी इथं जिंतूर मार्गावर तबलिगी इस्तेमा सुरू असल्यामुळे परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वाहनधारकांनी पर्यायी वळण मार्गाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत 100 दिवसांचे लक्ष अंतर्गत विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्ततेसाठी तसंच तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घेण्याचं आवाहन जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयानं केलं आहे. देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथं पोहोचणाऱ्या 22 गाड्या 2 तासापर्यंत उशिरानं धावत आहेत अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनानं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ आणि संजय आर्विकर यांना विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.